नमस्कार. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मागे काही सत्रामध्ये आपण स्ट्रेस, तणाव ह्या गोष्टीवर खूप चर्चा केलेली आहे, मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि आजही स्टुडिओमध्ये विशेष तणावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत आदरणीय डॉक्टर सचिन परबजी. डॉक्टर सचिन, आपलं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर साहेब, मागच्या सत्रामध्ये जेव्हा आपण स्मार्ट ह्या प्रोग्रामचा विषय सुरू केलेला होता तेव्हा विषय आपला थांबलेला, जिथे तुम्ही आम्हाला डॉक्टर अलींबद्दल सांगितलेलं की ते कसे आपल्याला चिन्ह देतात जेव्हा तणाव येतं, तर कोणत्या पद्धतीची चिन्ह आपल्याकडे येत असतात, तर ह्या चिन्हांबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं. परंतु जर एखाद्या व्यक्तीला हे असे काही अलार्म्स दिसत असतील तर अशा व्यक्तीने काय करावं?
मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की जेव्हा पण टेन्शन आपल्याला येतं, डेफिनेटली सिग्नल आपल्याला मिळतात, ठीक आहे ना. त्या सिग्नलला इग्नोर न करता त्याच्यासाठी स्टेप्स तुम्ही उचलले पाहिजे, आणि ते स्टेप्स म्हणजे स्टेप्स फॉर स्ट्रेस मॅनेजमेंट. हा फार मोठा विषय आहे, आपण सगळे टॉपिक तर इथे घेऊ शकत नाही, पण छोट्या आणि सोप्या युक्त्या आपण इथे जरूर दर्शकांना सांगू शकतो. तर आम्ही म्हणतो स्ट्रेस मॅनेजमेंटचे मुख्य चार सी आहे. सी हा इंग्रजी शब्द आहे. सी म्हणजे जे शब्द सी पासून चालू होतात, तर त्याला आम्ही म्हणतो कम्युनिकेट, कोप अप, चॅलेंज आणि कंट्रोल, जसं आपण स्लाइडवर पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्वाचं जे मला असं वाटतं की कम्युनिकेट करा, आणि जे लोक कम्युनिकेट करतात त्यांना मदत जरूर मिळते. बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की आस्क अँड यू विल रिसीव्ह. तुम्ही जर मदत मागितली तर तुम्हाला मिळणार आहे. आपल्या भावनांना व्यक्त करायला शिका. हे मी का म्हणतोय, लोक दोन चुका करतात मी बघतो ज्यांना टेन्शन येतं. एक, ते आपल्या भावना व्यक्त नाही करत, ठीक आहे ना, ज्याला आम्ही म्हणतो भावनांचं दमन करतात, दाबून ठेवतात. त्रास होतोय पण सांगणार नाही. जास्त करून स्त्रियांमध्ये ही पर्सनॅलिटी असते, पुरुषांमध्ये देखील असू शकते. तर आपल्या भावना तुम्ही व्यक्त केल्या पाहिजे. आणि दुसरी चूक ते करतात की व्यक्त जर करतात ते चुकीच्या प्रकारे व्यक्त करणार, एकदम रागात तावातावाने बोलणार. तर ती तुम्ही व्यक्त करताय बट यू आर एक्सप्रेसिंग इट इन अ रॉंग वे, त्याने पण नुकसान होतं. व्यक्त नाही केलं तरी नुकसान होतं. तर योग्य प्रकारे व्यक्त करता आलं पाहिजे, कम्युनिकेट करता आलं पाहिजे. आणि ह्याच्यावर आम्ही फार जोर देतो. आम्हाला वर्कशॉप नुसतं ह्याच्यावरच घ्यावे लागतात, हाऊ टू कम्युनिकेट. आणि अमेरिकेमध्ये तर 2-3 वर्षाचा कोर्स आहे कम्युनिकेशन स्किल्सवर. आणि ह्याच्यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी एक ट्रेनिंग असते ज्याला आम्ही म्हणतो असर्टिव्हनेस ट्रेनिंग, किंवा ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल स्वानुग्रह. तुम्ही आग्रहाने आपलं मत मांडा. फक्त ते मत मांडताना तुम्ही बघा की तुम्ही स्वतःचा स्वमान, सेल्फ रेस्पेक्ट सोडत नाही, आणि समोरच्याचा पण सेल्फ रेस्पेक्ट तुम्ही सोडत नाही. स्वतः स्वमान मध्ये राहून दुसऱ्याला स्वमान देऊन आपलं मत व्यक्त करणं हे फार महत्वाचं आहे. मी फार एक्झाम्पल तुम्हाला सांगेन की तुम्हाला एखाद्याचं बिहेवियर आवडलं नाही आणि तुम्हाला त्याच्यामुळे त्रास होत आहे, तर तुम्ही जेव्हा त्याला सांगाल तर तुम्ही त्याला असं सांगा की बघा, तुमचं हे काम चांगलं आहे पण तुम्ही जे हे केलं ते मला आवडलं नाही, आणि तुम्ही नाही केलं तर बरं होईल. हे झालं असर्टिव्हनेस, कम्युनिकेट करता आलं पाहिजे. नाही तर तुम्ही गप्प बसला तर समोरच्याचं ते बिहेवियर, वर्तणूक वाढत जाते आणि तुमचा त्रास वाढत जातो. तर तुम्हाला कम्युनिकेट करता आलं पाहिजे. आणि भरपूर वेळा जे काही आजार असतात ते कम्युनिकेट किंवा आपल्या भावना व्यक्त न केल्यामुळे होतात. आणि हा फार मोठा विषय आहे, ह्याच्यावर आपण मॅरेथॉन बोलू शकतो. पण मी शॉर्ट मध्ये सांगेन, जे काही दर्शक हा कार्यक्रम बघतायत ते आपल्या भावना व्यक्त करा. तुम्ही बघितलं असेल सायकियाट्रिस्ट जे असतात, तर आम्ही असं म्हणतो सायकियाट्रिस्ट ऑफकोर्स ते त्यांना निदान करतात, गोळ्या वगैरे देतात मानसिक आजार, पण त्यांचा सगळ्यात मोठा रोल असतो सायकियाट्रिस्ट किंवा समुपदेशक, मनोचिकित्सक जे असतात, त्यांची अर्धा इलाज असतो समोरच्याला ऐकून घेण्यात. कारण समोरचा जो बोलतो ते ऐकण्यानेच पेशंट ठीक व्हायला लागतो. तर बोलणं हे फार महत्वाचं आहे, आपल्या भावना व्यक्त करणं. आपल्याला त्रास होतो आपण काउन्सिलरकडे जातो आणि बोलतो आपल्या, तर हे तुम्ही बोला. जर तुम्हाला वाटतं की बोलणं ऐकायला कोण नाही तर तुम्ही लिहा, आपण व्यक्त करा बाहेर. तर कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरा आहे की चॅलेंज म्हणून घ्या. एखादी परिस्थिती जर तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल तर तिला आव्हान म्हणून स्वीकार करा. भरपूर आमच्याकडे उदाहरणं आहेत जेव्हा लोकांनी असं केलं, तर जेव्हा आपण एखादी परिस्थिती आव्हान म्हणून स्वीकारतो तर आपली शक्ती वाढते. वेन यू टेक इट एज अ चॅलेंज. भरपूर अशी उदाहरणं मला सांगता येतील. माझं स्वतःचं मी उदाहरण देईन की जेव्हा मला 11वीला कमी मार्क मिळालेले तर भरपूर लोकांनी मला म्हटलं की हा मराठी माध्यमातून शिकलेला आहे, हा कशाला सायन्सला आला, ह्यांना इंग्रजी येत नाही तर हे सायन्स का घेतात. तर मी म्हटलं ओके, लेट्स टेक इट एज अ चॅलेंज, आपण आव्हान म्हणून स्वीकार करा. तर मला जे कमी मार्क्स मिळाले 11वीला, मेहनत केली, आव्हान म्हणून स्वीकारलं आणि जिद्दीने अभ्यास केला तर मला चांगले मार्क्स मिळाले 12वीला. पर्सेंटेज भरपूर वाढले ज्याच्यामुळे मेडिकलला ऍडमिशन मिळालं. तर आपल्यामध्ये शक्ती असते, तिला जागृत करावं लागतं आणि जेव्हा आपण आव्हान म्हणून स्वीकार करतो तर ती आपली शक्ती वाढते. तर कोणती परिस्थिती आली तर तुम्ही त्याला आव्हान म्हणून स्वीकार करा, तुम्हाला फार बरं वाटेल. तिसरा आहे सी कंट्रोल. कंट्रोल म्हणजे जेव्हा टेन्शन येतं, आपल्याला परिस्थिती येते, तेव्हा भरपूर काही आपला डिफेन्स मेकॅनिझम ऑटोमॅटिकली काम. डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे काय? तर एखादी परिस्थिती आली तर त्याला सामोरे जाण्यासाठी आपण जे काय करतो त्याला डिफेन्स मेकॅनिझम म्हणतात. त्याच्यामध्ये चुकीच्या डिफेन्स मेकॅनिझम पण असतात की लोक टेन्शन आलं की दुसऱ्याला दोष देतात, ह्याच्यामुळे असं झालं, तुला कळत नाही का असं का केलं, तुझ्यामुळे मला त्रास होतो. जेवढं तुम्ही हे रॉंग डिफेन्स मेकॅनिझम, तुमचं टेन्शन वाढत जाणार आहे. दुसऱ्यांना दोष देणं किंवा परिस्थितीपासून पळून जाणं किंवा चुकीचे आधार घेणं, हे सगळे चुकीच्या डिफेन्स मेकॅनिझम आहेत. म्हणजे ह्याच्यामुळे तुमची शक्ती वाढत नाही आणि तुमचा तणाव वाढत जातो. तर योग्य डिफेन्स मेकॅनिझम काय आहे की तुमच्या कंट्रोलमध्ये काय आहे त्यावेळेला, तर जे माझ्या कंट्रोलमध्ये आहे ते करणं, डुईंग थिंग्स अंडर कंट्रोल. मग हळूहळू तुम्हाला बघायला असं वाटायला लागतं, तुमचा आत्मविश्वास वाढतो आहे आणि तुमचं टेन्शन कमी व्हायला लागलं. कारण भरपूर वेळा आम्ही बघतो जेव्हा टेन्शन येतं तेव्हा लोक पॅरालाइज होतात, काय करायचं त्यांना सुचत नाही आणि जे सुचतं ते चुकीचं सुचतं. तर जेव्हा तुम्ही तुमच्या कंट्रोलमधल्या ज्या गोष्टी आहेत करायला लागतात ते तुम्हाला स्ट्रेस हळूहळू कमी व्हायला लागतो आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढतो की येस आय कॅन डू इट. आणि जर आणखीन खोलात तुम्ही उतरला तर तुम्हाला कळेल की तुमच्या कंट्रोलमध्ये एकच गोष्ट आहे, ते म्हणजे तुमचे विचार. तुमचे विचार जर तुम्ही सकारात्मक ठेवले आणि ते तुमच्या कंट्रोलमध्ये ठेवले तर विचारामुळे भावना पण तुमच्या कंट्रोलमध्ये येतात. त्यामुळे तुम्ही उत्तेजित होत नाही, चुकीचं बोलत नाही या वेळेला, लोकांना दुःख देत नाही, रागावत नाहीत, त्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्हाला असं वाटतं येस मी कंट्रोलमध्ये आहे, भली परिस्थिती डिफिकल्ट आहे, आय कॅन हँडल द थिंग्स, मी परिस्थितीला हाताळू शकतो योग्य रीतीला, स्वतःला शांत करू शकतो. असे विचार करून तुम्ही त्या स्ट्रेसला मॅनेज करायला लागतात. ऑफकोर्स हे एका दिवसात होत नाही, याला अभ्यास लागतो. आणि शेवटचा सी आहे कोप. कोपिंग कॅपॅसिटी असते आपली प्रत्येकाची. काही जण 2 तास काम करू शकतात, काही जण 4 तास काम करू शकतात, काही जण 6 तास काम करू शकतात, काही जणांची 8 तास काम करण्याची क्षमता असते. काही जण लवकर थकतात, काही जण थकत नाही. यू शुड नॉट कम्पेअर. सगळ्यांमध्ये विशेषता वेगवेगळी आहे कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे. कोणाचं वजन जास्त असतं, कोणाची पचन शक्ती वेगळी असते, कोणाची झोपेची आवश्यकता जास्त असते, कोणाला कमी झोप लागते. तर आपण सगळ्यांना एकाच नियमामध्ये बांधू शकत नाही. पण एवढं निश्चित आहे की अभ्यासाने आपण आपली शक्ती वाढवू शकतो. कोपिंग स्किल्स, परिस्थिती जेव्हा येते त्या परिस्थितीला हाताळण्याची शक्ती आपल्याला वाढवायची असते, पळून नाही जायचं असतं. भरपूर लोक काय करतात, परिस्थिती आले की पळायचा मार्ग. मी भरपूर लोकांना ट्रेनिंग देतो, आमच्या इकडे पण भरपूर भाई आणि बहिणी आहेत, तर त्यांना स्पीच देण्यासाठी आम्हाला ट्रेनिंगला बोलवतात. तर जेव्हा आम्ही स्पीच देण्यासाठी बोलवतो तर त्यांना सगळा विषय माहिती असतो पण ते पळायला बघतात. दे आर नॉट एबल टू फेस. ते अगोदरच विचार करतात, बापरे मी चुकले तर काय होईल, लोक मला हसतील. पुढचा विचार न करता ते बोलतात पळणं फार सोपं आहे. त्यामुळे त्यांना एखादा आम्ही जर सेवा सांगितलं तर ते सरळ नाही म्हणतात. तर हे सरळ नाही म्हणणं फार सोपं आहे पण त्यांनी सोल्युशन नाही ना. तुमची ती शक्ती वाढत नाही. तुमच्याकडे खूप चांगलं ज्ञान आहे पण जर तुम्ही ती देऊ शकलात नाही तर तुमची शक्ती वाढत नाही. हे एक मी उदाहरण सांगितलं. अशीच आपली कोपिंग स्किल आपल्याला वाढवायची असते. तर आपली शक्ती हळूहळू वाढवायची असते जेणेकरून आपण परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. हे 4 सी आहेत, कम्युनिकेट, चॅलेंज, कंट्रोल आणि कोप. हे चार सी जर आपण योग्य प्रकारले हाताळले तर बराचसा आपला आपण स्ट्रेस कमी करू शकतो.
डॉक्टर साहेब, आता तुम्ही म्हटलात की कंट्रोल केलं पाहिजे, सकारात्मक विचार आपल्यामध्ये असले पाहिजे, परंतु ते जेव्हा तुम्ही स्मार्टचा उल्लेख केला त्यावेळेला तुम्ही राईट थिंकिंग असा शब्द वापरला, आणि इथे तुम्ही म्हटलात की पॉझिटिव्ह थिंकिंग. आता जिथे सगळीकडे पॉझिटिव्ह थिंकिंगचा बोलबाला चालू आहे त्यावेळेला तुम्ही राईट थिंकिंग असं म्हणता, तर राईट थिंकिंग म्हणजे एक्झॅक्टली काय?
खूप छान प्रश्न आहे. मला आठवतं एक पुस्तक आहे, फार फेमस आहे, त्याच्या 20 लाखच्या प्रति विकल्या गेल्या, द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणून, नॉर्मन विन्सेंट पल नावाचा ऑथर आहे, त्याने लिहिलेलं आणि खरंच सुंदर पुस्तक आहे. भरपूर लोकांना त्या पुस्तकामुळे प्रेरणा मिळालेली आहे. आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ही एक मुवमेंट 70च्या दशकानंतर एवढी जोराने आले की पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह, प्रत्येक जण पॉझिटिव्ह थिंकिंग. आता पॉझिटिव्ह थिंकिंग खूप छान आहे, पण पॉझिटिव्ह थिंकिंग करता करता काही लोक अवास्तव थिंकिंग करायला लागले. म्हणजे आता प्रॉब्लेम आहे, पण प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही म्हणता नाही नाही पॉझिटिव्ह थिंकिंग सगळं काही ठीक होईल. तर हल्लीच्या युगामध्ये जो जास्त विचार पुढे आम्ही बघितलाय तो आहे राईट थिंकिंग, ना की पॉझिटिव्ह थिंकिंग. पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्हाला थोडा वेळ चांगला अनुभव करून देतो, पण जर तुमचं राईट थिंकिंग नसेल किंवा नुसतं पॉझिटिव्ह थिंकिंग असेल आणि कर्मामध्ये काही नसेल, तुम्ही नुसतं विचार करत असाल आणि ऍक्शनमध्ये ते जर येत नसेल तर त्याचा काही फायदा नाही. ह्याच्यावर एक गोष्ट मला आठवते, आम्ही मॅनेजमेंटमध्ये सांगतो की पॉझिटिव्ह थिंकिंगपेक्षा रिअलिस्टिक थिंकिंग असलं पाहिजे. तर एका जहाजामध्ये लोक चाललेले आणि ते जहाज समुद्रामध्ये होतं, अचानक तुफान आलं, तर त्या जहाजामध्ये एक पॉझिटिव्ह थिंकर होता आणि त्याच्या सवयीप्रमाणे तो बोलला, काही घाबरायचं कारण नाही आहे, सगळं काही ठीक होणार आहे, आपण हिंमत ठेवली पाहिजे. तर लोकांनी म्हटलं ठीक आहे, बरोबर म्हणतोय, आपण हिंमत ठेवली पाहिजे, धीर ठेवला पाहिजे. एक दिवस निघून गेला, दुसऱ्या दिवशी ते तुफान काही कमी होईन, पाणी आतमध्ये यायचं होतं, पुन्हा पॉझिटिव्ह थिंकर आला आणि म्हणाला, काही घाबरायचं कारण नाही, सगळं काही ठीक होणार आहे, तुम्ही निश्चिंत राहा. लोकांनी दुसऱ्या दिवशी ऐकून घेतलं, तिसऱ्या दिवशी पण तीच हालत, तर लोकांनी 3-4 दिवस तर ऐकून घेतलं, मग लोकांना ते सहन नाही झालं. करायचं काय आम्ही? नुसतं काही होणार नाही म्हणून काय चालत नाही ना, तर लोकांनी त्यालाच उचलून पाण्यामध्ये टाकलं, कारण त्याचं ऐकून ऐकून यांना स्ट्रेस आला. नुसतं पॉझिटिव्ह थिंकिंग नाही, त्यावेळेला आपण एक्नॉलेज केलं, यस देर इज अ प्रॉब्लेम, पाणी येत आहे, तुफान आहे, आपल्याला काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे, काही होणार नाही असं बोलून चालत नाहीये. तर ह्याला आम्ही म्हणतो राईट थिंकिंग. राईट थिंकिंग म्हणजे तुमच्यासमोर प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम जेवढा पर्सेंटेज आहे, समजा तुम्हाला 40% प्रॉब्लेम वाटत, 40% प्रॉब्लेमला पॉझिटिव्ह थिंकिंग वाले कदाचित 40%-20% करते की काय नाही काय नाही काय नाही, जास्त नाही प्रॉब्लेम, विच इज गुड इन फॅक्ट. पण त्यावेळेला तुम्ही ते 40%-20% करताय, ते आपण निग्लेक्ट करू शकत. किंवा काही लोकांचा स्वभाव असा असतो ज्याला आपण म्हणतो की राई का पहाड बनाते है ना, तिल का ताड और राई का पहाड. म्हणजे 40%-ला तुम्ही 60-80% करता, बापरे बापरे. काही लोकांना मी बोलतो, बघतो, जरा काय झालं की लगेच त्यांना बापरे हा शब्द येतो. म्हणजे तो प्रॉब्लेम असतो तेवढाच, पण तुम्ही त्याला मोठा करता आपल्या विचाराने किंवा भावनांनी. तर मोठं पण करायचं नाही, छोटं पण करायचं नाही, जेवढा आहे तेवढाच बघणं. ह्याला म्हणतो आम्ही राईट थिंकिंग. जसं आपण स्लाईडमध्ये पाहणार आहोत, टू सी द प्रॉब्लेम इन द सेम मॅग्निट्यूड दॅट इज प्रेझेंट टू यू अँड डू समथिंग अबाउट इट, नुसतं बघायचं नाही. तर ह्याला आम्ही राईट थिंकिंग म्हणतो. आणि राईट थिंकिंग कसं आजच्या युगामध्ये जरुरी आहे, कारण राईट थिंकिंग जर आपल्याला समजायचं असेल तर पहिलं आपल्याला रॉंग थिंकिंग समजलं पाहिजे. आणि रॉंग थिंकिंग भरपूर प्रकारचं आहे, त्यातला एक प्रकार मी सांगितला की मॅग्निफाय करणं, मनात छोटी गोष्टीला मोठी बनवणं, हा एक रॉंग थिंकिंगचा प्रकार आहे. असे रॉंग थिंकिंगचे भरपूर प्रकार आहे. जेव्हा आपण राईट थिंकिंगच्या डिटेलमध्ये जाऊ तेव्हा आपण याच्याबद्दल विचार करू, पण येस, राईट थिंकिंगचं महत्व भरपूर आहे.
नक्कीच डॉक्टर, रॉंग थिंकिंग राईट थिंकिंग बद्दल आपण पुढे डिटेल्समध्ये जाऊ, परंतु जेव्हा तुम्ही स्मार्टचा उल्लेख करत होता त्यावेळेला तुम्ही सांगितलं की स्मार्टमध्ये तुम्ही क्रोध जो आहे ह्याच्यावर सुद्धा बरीचशी माहिती देतात. तर क्रोध तर आपण जेव्हा भावनांचा विषय घेतलेला त्यावेळेलाही घेतलेला होता, परंतु आता पुन्हा एकदा जरा थोडक्यात आम्हाला ह्याच्याबद्दल माहिती द्या की ह्या प्रोग्राममध्ये तुम्ही क्रोधावर काय एक्झॅक्ट माहिती देता.
आम्ही पाहिलं की क्रोधमुळे लोकांचे संबंध बिघडतात, इमेज खराब होते, आणि तुमच्याकडून भरपूर चुका होण्याच्या शक्यता असतात रागाच्या भरात, त्यामुळे हा फार मोठा विघातक शत्रू आहे. जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, हा मनुष्याचा फार मोठा शत्रू आहे, काम आणि क्रोध हे विकार, आणि हे दोघांचं कनेक्शन आहे. तर क्रोधावर युजली लोक हल्ली काय सांगतात, मार्केटमध्ये आम्ही बघितलं की तुम्ही राग व्यक्त करा, व्यक्त करा राग. तर आमचं असं म्हणणं आहे आणि आमचं असं ऑब्झर्वेशन आहे, जसं आपण स्लाइड मध्ये पाहतो की नुसतं राग व्यक्त करून चालत नाही. आणि भरपूर लोकांना वाटतं की राग व्यक्त केला की त्याने नुकसान नाही होणार, पण आम्ही म्हणतो नाही. इवन तुम्ही राग जर चुकीच्या पद्धतीने व्यक्त केला तरी तुमची ती सवय असते ती पक्की बनत जाते. तुम्ही जेवढा राग व्यक्त कराल तेवढा तुमचा रागीट स्वभाव बनत जातो. तर रागाला व्यक्त करणं जसं आवश्यक आहे तर योग्य प्रकारे व्यक्त करणं पण जरुरी आहे. आणि फार उंच अवस्था जी आम्ही सांगतो की रागाच्या एनर्जीला तुम्ही रूपांतरित करा, ट्रान्सफॉर्म करा. तर सुरुवातीला ऍसर्ट करणं, मनस्व अनुग्रहाने बोलणं आणि नंतर रागाच्या ऊर्जेला रूपांतरित करणं हे फार महत्वाचं आहे. हे आम्ही शिकवतो त्यांना मेडिटेशनद्वारे, की मेडिटेशनच्या अभ्यासाने तुम्ही रागाच्या ऊर्जेला रूपांतरित करू शकता. आणि जसं तुम्ही याच्यामध्ये पुढे जाल, जसं आपण मागच्या सत्रामध्ये पण पाहिलं होतं भावनेच्या सत्रामध्ये, की रागाला जन्म देणारी आपली इच्छा आहे. जर इच्छा पूर्ण नाही झाला तर राग होतं. जेवढ्या जास्त इच्छा कामना तेवढा राग जास्त. कामेशु क्रोधेशु दोघं एक दुसऱ्याला फीड करतात. आणि जसं आपण मेडिटेशनमध्ये संतुष्टतेचा शांतीचा अनुभव करतो, राग आपल्याला हळूहळू कमी व्हायला लागतो. आणि रागावण्याशिवाय देखील आपण कार्य करू शकतो. हा एक आणखीन बिलीफ लोकांमध्ये आहे की जोपर्यंत रागावत नाही तोपर्यंत लोक काम नाही करत. असं आपल्याला वाटतं लोक काम करतात पण ते काम नाही करत. आणि तुमचा रिस्पेक्ट पण कमी होतो रागावल्यामुळे, तुमची इमेज कमी होते आणि लोक खरोखरच काम नाही करत. आणि तुम्ही रागावता, तुम्ही काम करून घेता पण तुमच्या शरीरावर त्याचं नुकसान झालेलं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या असेल तर शांतपणाने लोकांना इन्स्पायर करून, प्रेरणा देऊन, रोल मॉडेल बनून आपण त्यांच्याकडून काम करून घेऊ शकतो.
डॉक्टर साहेब, तुम्ही म्हटलात की रागावण्याने आपल्या शरीरावर परिणाम होत असतो आणि ह्याचे अनुभव आमच्याकडे स्वतःच आहेत. कारण कित्येकदा तरी आम्ही चिडचिडपणा करतो, अगदी प्रसंग असा येतो की आम्हाला डॉक्टरांकडे जावं लागतं. त्यावेळेला डॉक्टर सुद्धा आम्ही जेव्हा सांगतो की डॉक्टर साहेब मला फार राग येतो त्याच्यासाठी काहीतरी पर्याय सांगा, तर ते आम्हाला नुसतं एकच म्हणतात, रिलॅक्स करा, तुम्ही रिलॅक्स करा. आता हा रिलॅक्स करणं म्हणजे एक्झॅक्टली काय करणं? असं झोपून टाकणं म्हणजे रिलॅक्स करणं असतं का? काय करणं? ते रिलॅक्स रिलॅक्स म्हणतात परंतु कळत काही नाही. ते जोपर्यंत रिलॅक्स म्हणतात तोपर्यंत आम्ही शांत बसून असतो, परंतु परत त्याचा तणाव येतो की रिलॅक्स म्हणजे काय. तर हे रिलॅक्सेशन एक्झॅक्टली काय असतं?
छान प्रश्न विचारला. एक पेशंट होता, डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने त्याचं ब्लड प्रेशर चेक केलं जास्त आहे, म्हणून तुम्ही उगाच टेन्शन घेणार, तुम्ही शांत व्हा, रिलॅक्स व्हा. पेशंट गप्प झाला, असा दोन तीन वेळेला आला. आता त्या डॉक्टरचं टेन्शन वाढत गेलं. अरे तुला सांगितलं ना बाबा, तुझा टेन्शनमुळे प्रॉब्लेम आहे, तू रिलॅक्स का नाही होत? तर पेशंटने छान उत्तर दिलं, म्हणाले डॉक्टर साहेब मी तीन वेळा तुमच्याकडे आलो, तिन्ही वेळा तुम्ही म्हणाला की रिलॅक्स व्हा, पण रिलॅक्स व्हा म्हणजे करू काय हे तर तुम्ही सांगत नाही. नुसतं रिलॅक्स व्हा बोलल्याने रिलॅक्स होता येत नाही. तर रिलॅक्स होण्यासाठी काय करावं हे आम्ही विस्तारित रूपाने सांगतो की रिलॅक्सेशनचे प्रकार किती आहेत, कशा प्रकारे आपण डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीराला रिलॅक्स करू शकतो पहिलं, आणि शरीरानंतर मनाला आपण कसं रिलॅक्स करू शकतो हे पण आम्ही विस्तारित सांगतो. तर स्लाइडमध्ये आपण जसं पाहणार आहोत की जसं अॅनाल्जेसिक्स म्हणा, पेन किलर गोळी घेतल्यावर शरीरातलं दुखणं जातं, ऍसिडिटीवर अँटासिड घेतल्यावर ऍसिडिटी कमी होतं, तसं रिलॅक्सेशनने आपला तणाव कमी होतो. ठीक आहे. आणि पण हे रिलॅक्स कसं करायचं ती एक विधी आहे, ती आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत की कसं शरीरातील प्रत्येक भागाला इंडिव्हिज्युअली आणि सगळ्यांना एकसाथ डिफरन्शियल रिलॅक्सेशन आपण करू शकतो, आणि मेडिटेशनमुळे सुद्धा आपण शारीरिक आणि मानसिकरित्या रिलॅक्स होऊ शकतो.
डॉक्टर साहेब, रिलॅक्सेशन आणि मेडिटेशन ह्या दोन्हीमध्ये काही विशिष्ट अंतर असं आहे का?
डेफिनेटली. रिलॅक्सेशन तुम्ही फिजिकली पण होऊ शकता, नुसतं शरीराला रिलॅक्सेशन करणं. मेडिटेशन हे फार पुढे जातं. जसं आपण स्लाइड मध्ये पाहत आहोत, अशा भरपूर स्टडीज झालेल्या आहेत. स्लाइड मध्ये दाखवलं की 24 पब्लिश स्टडी आहेत की जे लोक परमात्मावर विश्वास करतात की परमेश्वर आहे आणि मी त्याची संतान आहे, तर अशा लोकांना जीवनामध्ये तणाव कमी होतो आणि ते त्यांचं दीर्घायु असतं, म्हणजे जास्त वर्ष ते जगतात. तर यस, मेडिटेशन इज फार सुपीरियर दॅन रिलॅक्सेशन. मेडिटेशनमुळे आपल्या फक्त शरीरामध्ये रिलॅक्सेशन होत नाही, तर आत्मा रिलॅक्स होते, आत्मा शक्तिशाली होते, आणि आत्म्यामधील पॉझिटिव्ह शक्ती एवढ्या वाढत जातात तर कोणत्याही परिस्थितीला ते सामोरे जाऊ शकतात. मेन म्हणजे दृष्टिकोन सकारात्मक होतो, आणि हा दृष्टिकोन जेवढा सकारात्मक होत जाईल तेवढा आपण आपल्या आयुष्याची क्वालिटी असते ती सुंदर होते. तर दृष्टिकोन सकारात्मक होणे हा स्मार्टचा शेवटचा पैलू आहे. आम्ही बघितलं आता ह्याच्यावर पण आम्हाला बोलवलं जातं, कारण लोकांकडे सगळं असतं कंपन्यांमध्ये, त्यांना आम्ही कॉम्प्युटर, गाडी, पोस्ट पोझिशन, सॅलरी चांगली असते, पण त्यांचा दृष्टिकोनच जर निगेटिव्ह असेल तर सगळं काय असून सुद्धा त्यांचा परफॉर्मन्स होत नाही. ह्याला आम्ही निगेटिव्ह अॅटिट्यूड म्हणतो, नकारात्मक दृष्टिकोन म्हणतो. तर ह्याच्यावर पण आम्ही स्मार्ट मध्ये लोकांना सांगतो की कशा प्रकारे आपला अॅटिट्यूड आपण जर पॉझिटिव्ह ठेवला तर फक्त कार्यक्षेत्रावर नाही पण घरी पण संबंधामध्ये पण त्याचा फायदा होतो. तर सकारात्मक दृष्टिकोन ज्यांचा असेल त्यांचं संपूर्ण विश्व पॉझिटिव्ह, जसं आपण स्लाइड मध्ये पाहणार आहोत की ज्या व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक असेल, जसं योग वशिष्ठाने सांगितलेलं आहे की जर तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर तुमचं पूर्ण विश्व सकारात्मक होतं, लोक तुम्हाला सहयोगी बनतात, मदत करतात. तर स्मार्ट मध्ये ह्या सगळ्या विषयांवर आम्ही टप्प्याटप्प्याने लोकांना मार्गदर्शन करतो, त्यांना अनुभव करून देतो.
डॉक्टर साहेब, खूप सुंदर माहिती तुम्ही आम्हाला दिली आणि इथे येऊन तुम्ही एवढा वेळ काढून आम्हाला ही माहिती दिली, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. दर्शक हो, नक्कीच हा स्मार्टचा कार्यक्रम किती आपल्यासाठी गरजेचा आहे ह्याचा तुम्हाला साधारणतः अंदाज आला असेल. स्मार्टबद्दल आपण अधिक माहिती डॉक्टर साहेबांकडून पुढच्या भागामध्ये घेणार आहोत, परंतु अधिक काही तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्ही नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ह्या वेबसाईटलाही तुम्ही भेट देऊ शकता. तर भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वार्ड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.